नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. गोंय शालांत मंडळान मार्चात घेतिल्ल्या 10वी परिक्षेचो निकाल 95.35% लागला. फाटल्या वर्सा परस अंदू निकाल चड लागला. शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हांणी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केलो. मंडळाच्या वेबसायटीचेर सविस्तर निकाल उपलब्ध आसा. चले भुरग्यांचो निकाल 94.98% जाल्यार चलयांचो निकाल 95.71% लागला. भोमा सावन पोरणे गोंय मेरेनच्या 7 किलोमीटर लांबायच्या रस्त्या खातीर केंद्रान 1060.21 कोटी रुपया मंजूर केल्यात. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी ही माहिती दिली. ह्या रस्त्या खातीर केंद्रान 1060.21 कोटी रुपया मंजूर केल्ल्यान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केंद्राचे उपकार मानल्यात. हो रस्तो अरुंद आशिल्ल्यान भोमा कुणय खोर्ली हांगा सेगीत येरादारीची कोयणी जाता. ह्या 7 किलोमीटराच्या पट्ट्याचेर वट्ट 4.275 मिटराचे एलिव्हेटेड कॉरिडॉर बांदतले. हो पट्टो पुराय जातकच पणजी सावन खाणेपार मेरेनचो 4 लेन रस्तो पुराय जातलो. पणजी बेळगाव रस्तो 4 लेन जाल्या उपरांत तेलंगण आंध्र प्रदेश आनी कर्नाटक सावन गोंयांत येवपी प्रवासी आनी म्हाल येरादारी चड सुरळीत जातली. अस्नोडा बायपास प्रकल्पाच्या बांदकामाचो नियाळ काल मुखेलमंत्र्यांनी प्रत्यक्ष पळोवणी करून घेतलो. 130 कोटी रुपया खर्च करून सरकार हो प्रकल्प तयार करता अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. थळाव्या शेतकारांक आणि गावातल्या लोकांकडेन संपर्क साधात, पावसाच्या उदकाची वाटेविशी तांचो हुस्को सोडोवपाक, रस्त्याची पातळी वाढिल्ल्यान घरांनी आणि शेतांनी उदक वच्चे न्हय हे खातीर उपाय चालीक लावपाक, तशेंच शिरगांवच्या देवीश्री लयराई देवळाक भेट दिवपी भक्तांक फावती पार्किंग सुवात मेळची हाची खात्री करपाक मुखेलमंत्र्यांनी भौशीक बांदकाम खात्याक ह्या वेळार आदेश दिले. येता 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 12वेच्या वर्गा खातीर नव्या शिक्षणीक वर्साची कालसावन अधिकृतपणान सुरवात झाली. 7 ते 30 एप्रील मेरेन सकाळी 8 ते 11:30 ह्या वेळार वर्ग चलतले. उपरांत मे महिन्यात सुटी आसतली. 3 जूनाक शाळा परत सुरू जातली. काल राज्यभरच्या शाळांनी सकाळची प्रार्थना करून शिक्षणीक वर्षाची सुरवात झाली. मजगती नवे शिक्षणीक वर्ष सुरू करपाचो निर्णय हो पालकांकडेन कसलीच चर्चा करिनासतना घेतिल्ल्याचो दावो करून काय पालकांनी पणजेच्या शिक्षण संचालनालयाकडेन सरकारच्या धोरणाआड आंदोलन केले. सुरू जाल्ल्या शिक्षणीक वर्षाच्या पहिल्याच दिसा शिक्षक आणि पालकांकडल्यान सकारात्मक प्रतिसाद मेळ्ळा अशें हे विशीं उलयतना शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी म्हळें. राज्यातल्या चडशा शाळांनी विद्यार्थ्यांची 100% हजेरी नोंद झाल्या. भारत सरकाराच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या MOES खाला आशिल्ल्या नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च NCPORच्या रुप्या महोत्सवाच्या उत्सवाचे उक्तावण MOESचे आदले सचिव NCPORचे संस्थापक संचालक पद्मश्री डॉ PC पांडे आणि पद्मश्री डॉ शैलेश नायक आणि NCPOR संचालक डॉ थंबन मेलोत हांच्या हजेरीत झाले. ही संस्था 5 एप्रील 2000 दिसा प्राध्यापक मुरली एम जोशी हांणी उक्तावण केल्ली. NCPOR संचालक डॉ थंबन मेलोत हांणी सगळ्यांक येवकार दिलो. एंटार्क्टिक स्टडी सेंटर आणि नॅशनल सेंटर फॉर एंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च NCAOR चे आदले संस्थापक संचालक डॉ PC पांडे हांणी हेडलँड सडा हांगा कोयर उडोवपाच्या सुवातेर सुरवाती सावन ही संस्था स्थापन करपाचे आणि कायदेशीर आव्हानांक तोंड देऊन NCAORचे सपन साकार करपाचे आपले अणभव सांगले. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला, जाल्यार किमान 23.2 डिग्री सेल्सियस आणि हवेतली आर्द्रता 83% नोंद झाल्या. राज्यात फुडले 4 दीस 35 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आणि फुडले 4 दीस हवामान वताळ आसतले. काय वाठारांनी दमट उष्ण तापमान आसूं येता असो अदमास वेधशाळेन उक्तायला. काल राती खुबशा सुवातांनी पाऊस पडलो आणि झाडां पडपाच्यो घडणुको घडल्यो. IPL T20 क्रिकेट खेळात काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून मुंबई इंडियन्साक 12 धावण्यांनी हारयले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयसांचे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.